बाप्पा, मला तुझी फार आठवण येते रे। तू कधी येणार आमच्या घरी?
देवा तुझ्याच साठी उघडून दार, वाट पाहून झाली फार।
चिंता हरून देवा थकला सणार, दे माझ्या खांद्यावर भार।
थोडा टेकून जा, घास खाऊन माझ्या हातात ला।
माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे हरे राम।